पहिला इतिहास अध्याय 4 यहूदाचे पुत्र पेरेस, हस्त्रोन, कर्मी, हूर व शोबाल राया बिन शोबाल याला यहथ झाला. यहथाला अहुमय व लहद हे झाले. ही सराथी कुळे होत. एटामाच्या बापाचे पुत्र हे इज्रेल, हस्मा व इदबास. त्यांच्या बहिणीचे नाव हस्तलेल पोनी असे होते. आणि गदोराचा बाप पनुएल व हुशाचा बाप एजेर. बेथलेहेमाच्या बापास एफ्राथेपासून झालेला ज्येष्ठ पुत्र हूर याची ही संतती. तकोवाचा बाप अशूर याला हेला व नारा अशा दोन बायका होत्या. नारेच्या पोटी त्यास अहुजाम, हेफेर, तेमनी व अहष्टारी झाले. ही नारेची संतती. हेलेचे पुत्र सेरत, इसहार व एथनान. कोसाला अनूब व सोबेबा हे झाले. तसेच त्याच्यापासून हरुमाचा पुत्र अहरहेल याची कुळे निपजली. याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. याबेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करीशील, माझ्या मुलुखाचा विस्तार वाढविशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. शुहाचा भाऊ कलूब याला महीर झाला. हा एष्टोनाचा बाप. एष्टोनास बेथराफा, पासेहा आणि इरनहाश याचा बाप तहिन्ना हे झाले. हे रेखा येथील लोक होत. कनाजाचे पुत्र अथनियेल व सराया. अथनियेलाचा पुत्र हथत. म्योनोथायास अफरा झाला. सरायास यवाब झाला. हा यवाब गेहराशिम कारागिरांचा मूळ पुरुष होय. यफुन्नेचा पुत्र कालेब याचे पुत्र इरू, एला व नाम. एला कुळातले लोक आणि कनज हे याच्यापासून झाले. यहल्ललेल याचे पुत्र जीफ, जीफा, तिर्या व असरेल. एजराचे पुत्र येथेर, मरद, येफेर व यालोन. तसेच तिला मिरियाम, शम्माय व एष्टमोवाचा बाप इश्बह हे झाले. त्याच्या यहुदीन बायकोपासून त्याला गदोराचा बाप येरेद, सोखोचा बाप हेबेर व जानोहाचा बाप यकुथियेल हे झाले. फारोची कन्या बिथ्या जी मेरेदाने केली होती तिची ही संतती होय. नहमाची बहीण होदियाची बायको झाली. तिला गार्मीकर कैला त्याचा बाप व माकाथी एष्टमोवा हे झाले. शिमोनाचे पुत्र अम्नोन, रिन्ना, बेन हनान व तिलोन आणि इशीचे पुत्र जोहेत व बेन जोहेत. यहूदाचा पुत्र शेला याच्यापासून लेखाचा बाप एर, मारेशाचा बाप लादा आणि तलमसणांचे कसबाचे काम करणाऱ्या अशबेच्या घराण्यात ही कुळे उत्पन्न झाली. तसेच त्याच्यापासून योकिम, कोजेबा येथील लोक, योवाश, मवाबावर सत्ता चालविणारे साराफ व याशुबी लेहेम हे निपजले. हा प्राचीन वृत्तांत होय. हे कुंभार असून नताईम व गदेरा येथे राहत असत. ते राजाचे कामकाज करून त्याच्यापाशी राहत असत. शिमोनाचे पुत्र नमुएल, यामिन, यारीब, जेरह व शौल. त्याचा पुत्र शल्लूम. त्याचा पुत्र मिबसाम. त्याचा पुत्र मिश्मा. मिश्माची संतती. त्याचा पुत्र हम्मुएल. त्याचा पुत्र जक्कूर. त्याचा पुत्र शिमी. शिमीस 16 पुत्र व 6 कन्या झाल्या. पण त्याच्या भावास फारशी संतती झाली नाही आणि त्याचा वंश यहूदाच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही. ते वस्ती करून राहिले ती गावे ही बैरशेबा, मोलादा व हसरशुआल, बिल्हा, असेम, तोलाद, बथुवेल, हरमा, सिकलाग, बेथ मरकाबोथ, हसर सुसिम, बेथ बिरी व शाराइम। दाविदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती। त्यांची गावे एटाम, ऐन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी पाच नगरे आणि बालापर्यंतची त्याच नगरांच्या आसपासची खेडीपाडी, त्यांची वसतीस्थाने व वंशावळ्या ह्या होत। मेशोबाब, यमलेक व योशा बिन अमस्या, योएल, येहू बिन योशिब्या बिन सराया बिन असियल, एल्योविनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदियल, यशिमियल व बनाया। जीजा बिन शिफी बिन अल्लोन बिन यदाया बिन शिमरी बिन शमाया। ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपापल्या कुळांचे प्रमुख होते। त्यांच्या घराण्यांची सपाट्याने वाढ झाली। ते आपल्या शेरडा मेंढरांसाठी चारा शोधाव्यास गदोर घाटात खोऱ्याच्या पूर्वेपर्यंत गेले। तेथे त्यास कसदार व उत्तम चारा सापडला आणि तो देश विस्तीर्ण असून शांत व निर्भय होता। तेथे पूर्वीपासून हमाचे वंशज राहत असत। ज्यांची नावे वर दाखल केली आहेत त्यांनी यहुदाचा राजा हिजकिया याच्या कारकिर्दीत तेथे येऊन तेथील मुनी नावाच्या लोकांचा त्यांच्या डेऱ्यांसुद्धा अगदी संहार करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसले आहेत, कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडा मेंढरांसाठी चारा होता। त्यापैकी म्हणजे शिमोनाच्या वंशजातल्या 500 पुरुषांनी इशीचे पुत्र पलट्या, निरय्या, रफाया व उज्जियल यास आपले नायक केले आणि ते सेईर पहाडावर गेले। तेथे जे अमालेकी उरले होते त्यांचा संहार करून तेथे ते आजवर वस्ती करून आहेत।